नमस्कार, मी सूर्यकांत आवटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 9 नक्षलवादी ठार झाले आहेत. केंद्रीय राखीव दल, कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. बिजापूर जिल्ह्याच्या बस्तर विभागातल्या गंगापूर भागात ही कारवाई करण्यात आली. चकमकीनंतर पोलिसांना 9 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले असून एक हल्की मशीनगन, ग्रॅनाईड लॉन्चर आणि इतर शस्त्र तसंच दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणची शोधमोहीम अद्याप सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा लोकसभा मतदारसंघातले उमेदवार अमर काळे यांनी आज अर्ज भरला. स्वाध्याय मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी रॅली काढली होती. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या रॅलीपूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय जाधव यांनीही आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. शिवसेनेचे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. नांदेड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी 6 अर्ज दाखल झाले. त्यात भारतीय जनता पक्षाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह विष्णू, राष्ट्रीय किसान पार्टीचे मारुती जाधव, जगदीश पोत्रे, सूरज कदम, नागोराव वाघमारे, नय्यर जहा मोहम्मद, फेरोज हुसेन या अपक्ष उमेदवारांनीही आज अर्ज भरले. नांदेड मतदारसंघात आतापर्यंत एकूण 11 अर्ज दाखल झाले आहेत. सांगली जिल्ह्याच्या कवठे महाकाळ तालुक्यात आज झालेल्या अपघातात 4 ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. रत्नागिरी नागपूर हायवेवर ऊसतोड कामगार असलेल्या ट्रॅक्टरला भरधाव टेम्पोनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. कवठे महाकाळ तालुक्याच्या आगळगाव फाटा इथं हा अपघात झाला. आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला. दिल्लीतल्या उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं त्यांना ऑक्टोबरमध्ये अटक केली होती. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज 111 अंकांची घसरण झाली आणि तो 73,904 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 9 अंकांची घसरण नोंदवत 22,453 अंकांवर बंद झाला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सामना लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.